आकाशवाणी पणजी प्रादेशिक खबरां भागावर वी मोनाली प्रभू तुमकां प्रादेशिक खबरो देता. आज गोंय मुक्ती दीस. राज्य पावण्या वयलो गोंय मुक्ती दीस सुवाळो आज सकाळी सवा णवांक ताळगांवां पठारा वयल्या गोंय विद्यापीठाच्या मैदानाचेर हॅलिपॅड वाठारांत जातलो. मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत सुवाळ्यांत राष्ट्रीय तिरंगो बावटो हुबोवन संचलनाची पळोवणी करतले, उपरांत गोंयच्या जनतेक उद्देशून उलोवप करतले. राज्य पावण्या वयल्या गोंय मुक्ती दीस सुवाळ्याक मंत्रीमंडळांतले वांगडी, आमदार, उच्च न्यायालयाचे न्यायाधीश, एडव्होकेट जनरल, सरकारी सचीव, अधिकारी हजर रावतले. राज्य पावण्या वयल्या गोंय मुक्ती दीस सुवाळ्यांत इश्कोलांची भुरगीं सांस्कृतीक कार्यक्रम सादर करतली. तशेंच मडगांवां जिल्लो पावण्याचेर जावपी मुक्ती दीस सुवाळ्यांत भौशीक बांदकाम मंत्री दिगंबर कामत राष्ट्रीय तिरंगो बावटो उबयतले, जाल्यार फोंडेच्या क्रांती मैदानाचेर जावपी मुक्ती दीस सुवाळ्यांत वीज मंत्री सुदीन ढवळीकार राष्ट्रीय तिरंगो बावटो उबयतले. त्याचबरोबर तालुको पावण्या वयल्या मुक्ती दीस सुवाळ्यांत म्हापशां पर्यटन मंत्री रोहन खंवटे, वास्को येरादारी मंत्री मॉवीन गुदिन्हो, काणकोणांत कला आनी संस्कृती मंत्री रवीश तवडकार, पेडण्या नुस्तेमारी मंत्री निळकंठ हळणकार, सांग्यार समाज कल्याण मंत्री सुभाष फळदेसाय, केप्या उदकास्रोत मंत्री सुभाष शिरोडकार, दिवचले आमदार रेमेंद्र शेट तिरंगा बावटो उबयतले. मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी गोंयच्या लोकांक गोंय मुक्ती दिसाची उर्बेभरीत परबी भेटयल्या. मुखेलमंत्र्यांनी गोंय मुक्ती खातीर त्याग केल्ल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या उगडासाक आर्गां ओपून राज्य सरकार स्वातंत्र्य, अभिमान आनी एकात्मतेची मुल्यां सांबाळून दवरपाक कटिबद्ध आशिल्ल्याचें म्हळां. गोंयच्या लोकांनी राज्याच्या शाश्वत विकासा खातीर योगदान दिवन गोंयांक स्वयंपूर्ण राज्य करपाच्या सरकाराच्या प्रयत्नांक हातभार लावपाचें आवाहन मुखेलमंत्र्यांनी केलां. आज 19 डिसेंबराक गोंय मुक्ती दिसा निमतान जावपी राज्य पावण्या वेल्या मुक्ती दिसाच्या कार्यावळीन मुखेलमंत्री उजो पालोवपी दळ पदक विशिश्ट आनी शूर सेवे खातीर, मुखेलमंत्री पुलीस भांगरा पदक विशिश्ट सेवे खातीर आनी मुखेलमंत्री गृहरक्षक आनी नागरी संरक्षण पदक विशिश्ट सेवे खातीर भेटयतले. विज्ञानाचो उपेग नव्या आधुनीक काळांत उप्रासपी प्रश्न सुटावे करपाक, समाजांतल्या गरजू घटकांक मजत आनी तांची उदरगत करपी नव्या एप वा यंत्रणेच्या माध्यमांतल्यान जावप गरजेचे अशें मत नामणेचे विज्ञानीक आनी भारतीय अणुउर्जा आयोगाचे आदले अध्यक्ष दोतोर अनिल काकोडकार हांणी उक्तायला. मनोहर पर्रीकार विज्ञान महोत्सवाच्या सातव्या आवृत्तीच्या कार्यावळी वेळार ते मुखेल सोयरे उलयताले.
The second aspect that we should be able to understand the core problems in front of our country, India, and we should be able to resolve them through application of science and technology. And the third, we should also recognize that while India is advancing, as country's economic progress, so does the disparity.
अनु या महोत्सवान 19 नामनेचे तज्ञ वैज्ञानिक 19 सुवातींचे 2500 विद्यार्थ्यांक विज्ञाना विशीं नवे संशोधन घडामोडी हे विशीं मार्गदर्शन करतले अशी माहिती या वेळार मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी दिली.
Commend the Department of the Science and Technology and the Waste Management and along with all the partners of the institutions for organizing this mahotsav across the multiple venues and dedications of careful coordinations.
या वेळार डॉ साई गौतम गोपाल कृष्णन हांकां अंदू वर्साचो मनोहर पर्रीकार युवा संशोधक पुरस्कार मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांच्या हस्तुकीं भेटयलो. ही कार्यावळ गोंय म्हायती आनी तंत्रगिन्यान तशेंच कोयर वेवस्थापन महामंडळाच्या जोड पालवान दोन पावला राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेच्या सभाघरांत घडोवन हाडिल्ली. राज्यांत राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या कार्यवाही खातीर कंत्राटी पद्दतीचेर 1008 शिक्षक आनी 377 इन्स्ट्रक्टर मेळून 1385 कर्मचाऱ्यांची नेमणूक जातली. राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या कार्यवाही खातीर शिक्षण खात्यान मुखेलमंत्री ज्ञान पर्व येवजण अधिसूचीत केल्या. सरकारी तशेंच अनुदानीत संस्था खातीर येवजण लागू जातली. सगळ्यांक म्हयन्याक 20,000 वेतन मेळटले. आज 19 डिसेंबर 2025 सावन गोंयचे राजभवन हे गोंयचे लोकभवन म्हूण वळखतले. देशभरांतल्या राजभवनाचे अशे नामकरण करतले. गोंय मुक्ती दिसाच्या इतिहासीक प्रसंगार हे नामकरण जाता. गोंय वेचायेन नोंद केल्ल्या प्रमाण काल पणजेन चडांत चड तापमान 34.6 डिग्री सेल्सियस जाल्यार उण्यात उणें तापमान 20.6 डिग्री सेल्सियस नोंद जाला. परवरे जीसी मैदानाचेर चालू आशिल्ल्या कूच बिहार करंडक एलिट क्रिकेट सर्तीन चंदीगडान गट डींतले मॅचीन गोंयचेर पयल्या डावान 149 धांवड्यांची व्हड आघाडी घेतल्या. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजे केंद्राच्यो फुडल्यो प्रादेशीक खबरो तुमकां आयकुपाक मेळटल्यो आज सांजवेळा 7:00 वरांक.